आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रशियाच्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द एपॉस्टल या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित। आगामी काळात भारत रशिया संबंध आणखी दृढ होतील असं मोदी यांचं रशियाच्या अध्यक्षांशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत प्रतिपादन। महाराष्ट्र विधिमंडळात विनियोजन विधेयक मंजूर। 94,889 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी पुरवणी मागण्या सादर। खलिस्तान समर्थक सीक फॉर जस्टिस या संघटनेवरची बंदी आणखी 5 वर्ष वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। आणि आसाममध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 72 वर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज रशियातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द एपॉस्टल या नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हा सन्मान प्रधानमंत्री मोदी यांना प्रदान केला। रशिया आणि भारत देशातील विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारी विकसित करण्यासाठी आणि उभय देशातील मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आला। रशियाचे पहिले प्रेषित सेंट अँड्र्यूज यांच्या सन्मानार्थ झार पीटर द ग्रेट यांनी हा पुरस्कार 1689 पासून सुरू केला आहे। आगामी काळात भारत रशिया संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला। भारत रशिया शिखर परिषद प्रसंगी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते। गेली 40-45 वर्ष भारत दहशतवादाचा सामना करत आहे, त्यामुळे मॉस्कोमधल्या दहशतवादी हल्ल्यावेळी झालेली वेदना आपण समजू शकतो असं त्यांनी सांगितलं। कोणत्याही प्रकारचा दहशतवाद निंदनीय असल्याचं ते म्हणाले। रशियासोबतच्या सहकार्यामुळे भारतीय शेतकरी आणि भारतीय ग्राहकांचा मोठा फायदा झाला आहे असं त्यांनी सांगितलं। भारत रशिया यांच्यातल्या इंधन करारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्थैर्य यायला मोठी मदत झाली हे जगानं स्वीकारलं पाहिजे असं ते म्हणाले। यावेळी युक्रेनमधला संघर्ष संपवण्यासाठी तोडगा काढण्याकरता मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल पुतीन यांनी त्यांचे आभार मानले। त्याआधी या दोन्ही नेत्यांनी मॉस्कोमधल्या प्रदर्शन केंद्राला भेट दिली। यावेळी त्यांना ऊर्जेसंदर्भातलं चित्र प्रदर्शन दाखवण्यात आलं। मोदी यांनी क्रेमलिन इथल्या क्रांती स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मॉस्कोमध्ये भारतीय समुदायाशीही संवाद साधला। तिसऱ्या सत्ताकाळात 3 पट वेगानं काम करून भारतीय अर्थव्यवस्थेला जगात 3 क्रमांकावर न्यायचं आहे याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी बोलताना केला। आज आपला देश आत्मविश्वासानं उभा आहे ही अतिशय महत्वपूर्ण बाब असल्याचं ते म्हणाले। महाराष्ट्र विधिमंडळानं आज विनियोजन विधेयकाला मंजुरी दिली। विधानसभेत या विधेयकावर बोलताना हे सरकार अस्तित्वात असताना 2-2 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची गरज नव्हती असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं। ही परंपरा होऊ नये याची काळजी घ्यावी असं ते म्हणाले। त्यावर यापूर्वी 2014 आणि 2019 साली देखील असंच झालं होतं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। वास्तविक 2 वेळा अर्थसंकल्प सादर होणं योग्य नाही याच्याशी सहमत आहे। यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती, मात्र ती अद्याप अस्तित्वात आलेली नाही। ती लवकरच स्थापन करून हा प्रकार बंद व्हावा असं अजित पवार म्हणाले। राज्याचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर अवघ्या काही मिनिटात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकंदर 94,889 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या। यामध्ये याच अतिरिक्त अर्थसंकल्पात मांडलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटी रुपयांची मागणी केली आहे। सर्वाधिक 26,273 कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या मागण्या महिला आणि बालहक्क विकास विभागाच्या, तर त्याखालोखाल 14,595 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या मागण्या नगर विकास विभागाच्या आहेत। विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी आणि जनतेची फसवणूक करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या सरकारनं मांडल्या आहेत अशी टीका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली। यामुळे राज्याचं रेटिंग कमी होऊन कर्जावर अधिक व्याज द्यावं लागेल असं सांगत त्यांनी या मागण्यांना विरोध केला। त्यावर राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये याची खबरदारी घेऊनच या पुरवणी मागण्या सादर केल्या असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। विधान परिषदेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं. या अतिरिक्त अर्थसंकल्पात प्रत्येक विभागासाठी भरीव आणि पुरेशी तरतूद केली आहे, त्यामुळे अर्थसंकल्पातल्या योजना राबवण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेत पुरवणी मागण्या केसरकर यांनी मांडल्या. मुंबईतल्या रेल्वेमार्गावरच्या विविध स्थानकांची नावं बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज एकमतानं मंजूर केला. मध्य रेल्वे मार्गावरच्या करी रोड स्थानकाचं नाव लालबाग स्थानक, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरच्या सँडस रोड स्थानकाचं नाव डोंगरी स्थानक, पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मरीन लाईन स्थानकाचं नाव बदलून मुंबादेवी स्थानक, तर चर्नी रोड स्थानकाचं नाव गिरगाव स्थानक करण्याची शिफारस या प्रस्तावात केली आहे. तसंच हार्बर रेल्वे मार्गावरच्या कॉटन ग्रीन स्थानकाचं नाव काळा चौकी स्थानक, डॉकयार्ड स्थानकाचं नाव माझगाव स्थानक, तर किंग सर्कल स्थानकाचं नाव बदलून तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करण्याची शिफारसही या प्रस्तावात आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. खलिस्तान समर्थक असलेल्या सीख फॉर जस्टिस या संघटनेवरील बंदी आणखी 5 वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. बेकायदा कारवाई प्रतिबंध कलमा अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. संघटनेच्या कारवायांमुळे देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षिततेला धोका असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं या संघटनेविरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. सीख फॉर जस्टिस अमेरिकेमधील संघटना असून गुरुपवंत सिंह पन्नून हा त्याचा प्रमुख आहे. पन्नून याला भारतानं दहशतवादी म्हणून जाहीर केलं आहे. आसाममध्ये पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 72 गेली आहे. राज्यात 27 जिल्ह्यांमधल्या 22 लाख नागरिकांना अजूनही पुराचा धोका आहे. पुरामुळे 49,000 हेक्टर क्षेत्रातल्या पिकाचं नुकसान झालं आहे. 127 रस्ते आणि 2 पुलांचंही नुकसान झालं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवानांनी काल 218 जणांची सुटका केली. ब्रह्मपुत्रा आणि बराक तसंच त्यांच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राज्य सरकारनं 245 मदत शिबिरं आणि 298 मदत वाटप केंद्र स्थापन केली आहेत. सध्या 53,000 जास्त नागरिक मदत शिबिरांमध्ये आहे. आसामच्या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लवकरच विशेष निधी जाहीर करतील, अशी माहिती केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि शहर मंत्री मनोहर लाल यांनी आज गुवाहाटी इथं दिली. पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. उत्तर प्रदेशमध्ये 6 जिल्ह्यातल्या 200 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. श्रावस्ती इथल्या 44,000 तर लखीमपूर खिरीमधल्या 30,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राजस्थान आणि उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज पूरग्रस्त कुमाऊ भागाची हवाई पाहणी केली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष जगदीप धनखड येत्या 11 तारखेला महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ नीलम गोऱ्हे यांचं यासंदर्भातलं निमंत्रण उपराष्ट्रपतींनी स्वीकारलं आहे. देशाची लोकशाही मूल्य आणि नीतिमत्ता वाढवण्याबाबत ते सदस्यांना मार्गदर्शन करतील. राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आज मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. मात्र या प्रकरणी राज्य सरकारनं विरोधकांना विश्वासात न घेतल्यानं महाविकास आघाडी बैठकीला जाणार नाही. आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनाला भेट देऊन काय चर्चा केली आहे हे राज्यातील जनतेला कळलं पाहिजे. राज्य शासनानं आरक्षण प्रश्नी त्यांची भूमिका सभागृहात स्पष्ट करावी अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला तिसरा आणि अखेरचा T20 सामना चेन्नईच्या चिदंबरम मैदानावर सुरु आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 15व्या षटकात 7 बाद 75 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रशियाच्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द एपॉस्टल या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित. आगामी काळात भारत रशिया संबंध आणखी दृढ होतील असं मोदी यांचं रशियाच्या अध्यक्षांशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत प्रतिपादन. महाराष्ट्र विधिमंडळात विनियोजन विधेयक मंजूर. 94,889 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी पुरवण्या मागण्या सादर. खलिस्तान समर्थक सीख फॉर जस्टिस या संघटनेवरची बंदी आणखी 5 वर्ष वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि आसाममध्ये पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 72 याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.